विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. येत्या 15 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाचं संचलन यंदा लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयात होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 3 ते 5 जानेवारी या कालावधीत नो युअर आर्मी मेला 2025 आयोजन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबमध्ये होणार आहे. भारतीय लष्कराच्या अभिमानास्पद कामगिरीची ओळख जनसामान्यांना व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. नुकत्याच झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 स्पर्धेत पुण्याच्या दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी 2 विभागात प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या गटानं कल्पकता, बुद्धी आणि नवकल्पनांचं दर्शन घडवत राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत यश मिळवलं. स्पर्धेत एआयटीचे टीम ब्लॅक सिंडिकेट व टीम कार्बन डेटर्स हे 2 संघ सहभागी झाले होते. दोनही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा 70वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. येत्या 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकारांसह 15 नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत. लीला पुनावाला फाउंडेशननं पुण्यासह विविध 6 शहरातील आर्थिकदृष्ट्या वंचित गुणवान विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी, परिचारिका आणि विज्ञान क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 1000हून अधिक विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे विभागातील 7वीपासून 5वीपर्यंतच्या शिक्षणासाठी 300 मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. शिवाजीनगर हिंजवडी या 3र्या मेट्रो मार्गावरील स्थानकाचं काम सुरू झालं आहे. 23 किलोमीटरच्या या मार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून या मेट्रो मार्गाचं काम होत असून त्याचं संचलनही खासगी कंपनीकडे असेल. हा संपूर्ण मार्ग उन्नत असून या मार्गावर 23 स्थानकं आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी पुण्यातला कात्रज चौक सध्या बंद आहे. मात्र या पुलाचं गर्डर टाकण्यासाठी चौकात असलेली एक जागा अजूनही महापालिकेच्या ताब्यात नाही. ही जागा तातडीनं ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी महापालिकेच्या पथविभाग आणि भूसंपादन विभागास दिले आहेत. वीज बिलाच्या थकबाकीमुळे ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे अशा ग्राहकांना मूळ थकबाकीचा एकरकमी किंवा 6 हप्त्यात भरणा करून पुन्हा वीज जोडणी देण्यासाठी महावितरणनं अभय योजना सुरू केली आहे. पुणे प्रादेशिक विभागातील 23,779 थकबाकीदार ग्राहकांनी यात सहभाग नोंदवला असून त्यातील 20,546 वीज ग्राहकांनी 30,20,00,000 रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. कृषी आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजना वगळून उर्वरित लघु आणि उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी HPV लस वापरली जाते. महिलांबरोबरच पुरुषही ही लस घेऊन जननेंद्रियाच्या कर्करोगाला प्रतिबंध करू शकतात. ही HPV प्रतिबंधक लस BJ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे. ही लसीकरण मोहीम आजपासून सुरू झाली आहे अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी दिली. सध्या 9 ते 14 वर्ष वयोगटातील व्यक्तींना या लशीचे 2 डोस देण्यात येतात तर 15 ते 26 वयोगटातील व्यक्तींना 3 डोस देण्यात येतात. या लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्यूट 3,000 डोस उपलब्ध करून देणार आहे असंही एकनाथ पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुण्यामध्ये जानेवारीच्या 1 रविवारी फेडरल बँक पुणे मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीला आजपासून सुरुवात झाली. हवामान. पुणे आणि परिसरात आज सकाळी कडाक्याची थंडी होती. उद्याही किमान तापमान 8 अंशाच्या आसपास असेल तसंच सकाळच्या वेळी धुकं असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.